आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहारमध्ये विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी। मेक इन इंडिया हे निर्णायक धोरण असून त्यामुळे भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असा संरक्षण मंत्र्यांचा विश्वास। विकसित कृषी संकल्प अभियानाला राज्यासह देशभरात सुरुवात। देशातलं अन्नधान्य उत्पादन 35 कोटी 40 लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज। आणि दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत अडथळ्यांच्या शर्यतीत भारताच्या अविनाश साबळेला सुवर्णपदक। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमधल्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। प्रधानमंत्री मोदी यांनी आज सकाळी दूरस्थ पद्धतीनं सिक्कीममधल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। सिक्कीमसह ईशान्येकडच्या संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं ते यावेळी म्हणाले। त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये अलिपुरद्वार जिल्ह्यात शहर आधारित गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी केली। या प्रकल्पासाठी 1,017 कोटी रुपये खर्च झाले असून पश्चिम बंगालमधल्या अलिपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल। या प्रकल्पाद्वारे घरोघरी स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होईल। विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
विकसित भारत का सपना बंगाल के विकास के बिना पूरा नहीं हो सकता है। केंद्र सरकार ने बीते 10 वर्षों में यहां हजारों करोड़ के विकास कार्य शुरू करवाए हैं। पूर्वा एक्सप्रेसवे हो या दुर्गापुर एक्सप्रेसवे, श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट का आधुनिकीकरण हो या कोलकाता मेट्रो का विस्तार हो, न्यू जलपाईगुड़ी स्टेशन का कायाकल्प हो या टूआर्स रूट नई ट्रेनों का संचालन हो, केंद्र सरकार ने बंगाल के विकास का हर संभव प्रयास किया है।
त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी बिहारला भेट दिली। बिहारमधल्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय पटना विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन त्यांनी केलं। सुमारे 1,200 कोटी रुपये खर्चाच्या या नवीन टर्मिनल इमारतीमुळे विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे। प्रधानमंत्र्यांनी बिहता विमानतळाच्या नवीन नागरी भागाची पायाभरणी देखील केली। हा प्रकल्प 1,410 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा आहे। यावेळी बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री नितीश कुमार, नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी उद्या रोहतास जिल्ह्यातल्या विक्रमगंज इथं भेट देतील। यावेळी ते 48,520 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील। मेक इन इंडिया हे देशासाठी निर्णायक धोरण असून जपानप्रमाणे भारतही भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्ली इथं CII अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते। देशाच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी मेक इन इंडिया महत्वाचं असून ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशवासियांना या मोहिमेचं यश अनुभवल्याचं ते यावेळी म्हणाले। संपूर्ण जगात आज अनिश्चिततेचं वातावरण असून विश्वासाचा अभाव हे त्याचं मूळ कारण आहे। या पार्श्वभूमीवर देशाचे विविध प्रदेश, समुदाय आणि आर्थिक घटकांमध्ये विश्वासाचं मजबूत वातावरण निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। पहिली भारतीय बनावटीची सेमीकंडक्टर चिप यावर्षी बाजारात आणली जाईल अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली। ते CII अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते। या चिपचा उपयोग ऑटोमेटिव्ह, टेलिकॉम तसंच ट्रेनमध्ये होणार आहे। डोंगराळ प्रदेशांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे। ते आज नवी दिल्लीत डोंगर उतारांचं स्थिरीकरण आणि दरडी कोसळण्याला प्रतिबंध या विषयावर आयोजित परिषदेत बोलत होते। तंत्रज्ञानातली प्रगती ही प्रवाही गोष्ट आहे आणि तज्ज्ञांनी समस्या ओळखून योग्य उपाययोजना सुचवली पाहिजे असं ते म्हणाले। महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज राजभवन इथं महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। त्यावेळी राजभवनातले अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलातले अधिकारी तसंच कर्मचारी उपस्थित होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विकसित कृषी संकल्प अभियान या देशव्यापी अभियानाला आज ओदिशात पुरी जिल्ह्यातल्या साक्षी गोपाल इथून सुरुवात झाली. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी एक पेड माके नाम या देशव्यापी मोहिमेसाठी एक रोप लावून अभियानाचं उद्घाटन केलं. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून कृषी संशोधक आणि कृषी अधिकारी देशभरातल्या 700 जिल्ह्यातल्या 1.5 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांना कृषी क्षेत्रातल्या आधुनिक संशोधनाबाबत माहिती देतील. या अभियानाच्या माध्यमातून तज्ज्ञांची 2170 पथकं देशातल्या 723 जिल्ह्यांमधल्या 65,000 पेक्षा जास्त गावांना भेट देणार आहेत. यात किमान 4 वैज्ञानिक असतील. या अभियानाद्वारे देशातल्या 225 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. समृद्ध कृषक योजनेतून सरकार शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल 3,100 रुपये दरानं धान खरेदी करत आहे. हा दर धानाच्या हमी भावापेक्षा 800 जास्त आहे असं केंद्रीय कृषीमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. महाराष्ट्रात परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून आज विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरुवात झाली. चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभियानाला सुरुवात केली. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सन 2024-25 भारताचं अन्नधान्य उत्पादन 35,40,00,000 टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज सरकारनं वर्तवला आहे. हे उत्पादन 2023-24 6% जास्त आहे. गहू, तांदूळ, मका, सोयाबीन, डाळी आणि शेंगदाणा या प्रमुख पिकांचा यात समावेश आहे. तांदूळ 1,490,00,000 मेट्रिक टन, गहू 1,157,00,000 मेट्रिक टन तसंच भरड धान्यामध्ये 54,00,000 मेट्रिक टनाची वाढ झाली आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होत आहे, मात्र डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनाचा वेग वाढवण्याची गरज आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. सरकारनं शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली, तसंच खत वेळेवर उपलब्ध करून दिलं, त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली असं चौहान म्हणाले. दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेनं आज 3 किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. अवघ्या 8:20 आणि 92 मिनिसेकंदात त्यानं ही शर्यत पूर्ण केली. यापूर्वी 2019 दोहा इथं झालेल्या स्पर्धेत अविनाश साबळेनं रौप्यपदक पटकावलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतली पात्रता फेरीतली पहिली लढत पंजाबमध्ये मोहाली इथं पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जची फलंदाजी गडगडली असून शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा पंजाब किंग्जच्या 7 षटकात 5 बाद 52 धावा झाल्या होत्या. दहशतवादाविरोधातली भारताच्या लढ्याची माहिती देण्यासाठी देशोदेशी गेलेली सर्वपक्षीय शिष्टमंडळ सध्या त्या त्या देशातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील संसदेतल्या सदस्यांशी चर्चा केली. आफ्रिकन काँग्रेसच्या सदस्यांचं नेतृत्व सेक्रेटरी जनरल फिकेले मेबुला यांनी केलं. यावेळी त्यांनी भारताच्या कठोर भूमिकेचं स्वागत केलं असून दहशतवादाचा निषेध केला. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं पनामा इथं भारताची भूमिका मांडली, तर भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पथक डेन्मार्क इथं पोहोचलं आहे. वाढता आर्थिक राष्ट्रवाद आणि व्यापार शुल्कातल्या चढउतारामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचे नकारात्मक पडसाद जागतिक आर्थिक स्थितीमधून उमटत असल्याचं जागतिक आर्थिक मंचाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहारमध्ये विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी. मेक इन इंडिया हे निर्णायक धोरण असून त्यामुळे भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असा संरक्षण मंत्र्यांचा विश्वास. विकसित कृषी संकल्प अभियानाला राज्यासह देशभरात सुरुवात. देशातलं अन्नधान्य उत्पादन 35,40,00,000 टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज. आणि दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत अडथळ्यांच्या शर्यतीत भारताच्या अविनाश साबळेला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.